माझं नाव अनघा एरंडे आहे. मी मिडल टाउनमधून आहे आणि मी एक वर्षापूर्वी इथे स्नेहल आणि सतीश यांच्या योगा क्लासला इथे मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये यायला लागले. आणि प्रकृतीवरती फरक भयंकर पडला आहे. सायनसेसचा प्रॉब्लेम होता तो अत्यंत कमी झाला आहे. आणि जास्त मला वाटतं की सगळ्या त्यांची बाकीचा जो समूह आहे त्यांचं डेडिकेशन टुवॉर्ड्स योगा त्याचाही खूप परिणाम झाला आहे मनावरती आणि काय म्हणावं मानसिक ध्यानासाठी.
नमस्कार, मी बेला बावधनकर होमडेल न्यूजर्सीवरनं बोलते आहे. मी नियमित योगाला जायचा प्रयत्न करते आणि योगा केल्यामुळे मला बरेच फायदे जाणवले आहेत. I feel rejuvenated and my vital capacity during work has really improved. So thanks to yoga, I really appreciate Marathi Vishwa for giving me the opportunity to do yoga every Sunday with all my friends. Thank you.
Okay. Yeah. माझं नाव माधव फडके, मी कोल्सनिकमध्ये राहतो. मला एक महत्त्वाचा फायदा झाला तर सांगायचं असं आहे की गेल्या वर्षी जानेवारीमध्ये माझी बायपास सर्जरी झाली, त्याच्यानंतर प्रोग्रेसिवली तब्येत सुधारत गेली. पण ऑगस्ट सप्टेंबर हो झाला तरीसुद्धा मला आडवं पडलं की डोक्यात खूप ठोके पडायचे. मला वाटलं की काहीतरी कंट्रोल सिस्टममध्ये फरक झाला असेल. तर माझे डॉक्टर गर्ग यांनी सांगितलं की प्राणायाम केला तर फायदा होईल आणि इथे मराठी विषयामध्ये आयतं मिळत होतं म्हणून मी सुरुवात केली आणि हळूहळू तो जो प्रॉब्लेम आहे तो कमी झालेला आहे. तेव्हा हा मोठा फायदा झाला. सतीश आणि स्नेहल यांची ही अगदी निस्वार्थी लोकसेवा ही खूप स्फूर्तीदायक आहे. असंच मराठी विश्वाला लोक आणखीन मदत करणारी मिळावी ही इच्छा.
नमस्कार, मधुकर क्षीरसागर आपल्या मराठी वैभवच्या स्टुडिओमध्ये आले. मधुकर, तुम्ही प्राणायाम आणि योगासन सेशन्सची मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये दर रविवारी होतात, तर त्याच्याबद्दलचे तुमचे अनुभव सांगता.
हो, त्याचा मला बऱ्यापैकी फायदा होतो आहे. मला मुख्य म्हणजे झोपेचा त्रास होता तो फार कमी झाला.
अच्छा.
आणि मी या वर्षात डॉक्टरकडे गेलेलो नाही.
व्हेरी गुड.
आणि एक तर एक मुख्य म्हणजे एक आनंदी वृत्ती डेव्हलप होते.
अच्छा.
आणि लवचिक फ्लेक्सिबिलिटी वाढते.
अच्छा.
आणि मला बासरी वाजवण्यात फायदा झाला. जरा दम जरा जास्त वेळ राहतो.
अच्छा अच्छा.
तर त्या असे अनेक फायदे झाले.
व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेत, तर तुमचे मनापासून धन्यवाद.
थँक्यू.
नमस्कार मोहन, मराठी वैभवमध्ये तुमचं स्वागत.
थँक्यू.
मराठी वैभवच्या रसिकांना आणि श्रोत्यांना, तुम्ही योगासन आणि प्राणायाम सेशन्सची तुम्ही एवढ्या लांबून नॉर्थ बर्गनवरून तुम्ही येता मुद्दाम आणि प्रत्येक रविवारी मी तुम्हाला बघते, तर तुम्ही आमच्या श्रोत्यांना काही सांगाल तुमचे अनुभव.
माझं नाव मोहन जोशी आणि मी नॉर्थ बर्गनमध्ये राहतो आणि साधारण 40 मिनिटं लागतात इथे यायला. आणि मी सिरियसली प्राणायाम आणि योगासनं इथेच करायला लागलो.
अच्छा.
गेले 6 महिने.
अच्छा.
आणि त्या 6 महिन्यात मला बराच उपयोग झाला त्याचा. आणि असा उपयोग झाला, मला एलर्जीजचा त्रास होता.
अच्छा.
आणि शिंका वगैरे याच्या म्हणजे सीझन चेंज व्हायचा तेव्हा एलर्जीचा त्रास होतो मला.
अच्छा.
आणि प्राणायाम करायला सुरुवात केल्यानंतर मला कमी होतो त्रास.
अच्छा.
आय वुड से इट इज लाईक 25% ऑफ व्हॉट इट वॉज बिफोर.
अच्छा.
दुसरा फायदा असा झाला, माझा ब्लड प्रेशरचा त्रास होता.
अच्छा.
आणि मी साधारण 40 मिलीग्राम बेनिकार म्हणून एक टॅबलेट आहे ती घ्यायचो.
अच्छा.
आणि ती 40 मिलीग्रामची आता मला 20 मिलीग्राम घ्यायला लागते.
अरे वा.
आणि हे दोन मोठे फायदे झाले. आणि मी ड्रिंक पण करायचो आधी.
अच्छा.
सुरुवातीला वीकेंडला करायचो, त्याच्यानंतर कधी कधी रोजच करायला लागायचो. पण प्राणायाम करायला लागल्यानंतर मला असं वाटतंय माझी सवय हळूहळू कमी होती.
अच्छा.
आणि सध्या हल्ली मी करतच नाही ड्रिंक. आणि करावं असं वाटतही नाही.
अच्छा.
ड्रिंक करायचो कारण की माझ्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये स्ट्रेसफुल वगैरे लाईफ असतं.
अच्छा.
त्याच्यामुळे करायला लागलो होतो.
अच्छा.
पण त्याचा काय म्हणजे स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी.
बरोबर.
पण मला वाटतं प्राणायाम केल्यानंतर ती सवय कमी झाली, हळूहळू कमी झाली आणि आता मी करतच नाही ट्रिक.
अच्छा.
दॅट इज द बिगेस्ट बेनिफिट.
अच्छा. व्हेरी गुड.
आणि हे सगळं तामणकर आहेत, ते चांगलं शिकवतात, त्यांच्या गायडन्समुळे सुरू झालं.
बरोबर.
आणि त्याच्या आधी योगासनं वगैरे करायचो पण इट वॉज नॉट प्रॉपर टेक्निक.
अच्छा.
मला वाटतं आता त्याच्यामुळेही फायदा झाला.
अच्छा.
मला बॅक पेनचा त्रास होत होता, सुरुवातीपासून नव्हता, मध्येच सुरू झाला होता.
अच्छा.
आणि त्याच्यानंतर आता वाटतंय मला योगासनं केल्यानंतर कमी होतोय.
अच्छा.
सगळे फायदे झाले मला.
व्हेरी गुड. मोहन, तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणे आणि मनापासून तुमचे सर्व अनुभव आमच्या सर्व रसिक श्रोत्यांबरोबर जे सांगितले त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद.
थँक्यू.
थँक्यू. नमस्कार निलिमा, मराठी वैभवमध्ये तुझं स्वागत.
थँक्यू.
मराठी वैभवच्या रसिक श्रोत्यांना, तू योगासन आणि प्राणायाम सेशन्स जी मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये होतात त्याच्याबद्दल सांगशील. तू अगदी पहिल्या दिवसापासून येते आहेस आणि जेव्हा स्नेहल आणि सतीश तामनकर येऊ शकत नाहीत त्यावेळेला तू आम्हाला शिकवलेलं पण आहेस, तर आम्हाला
जरूर जरूर. मी आता गेली 2 वर्ष येते आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वर्ष मी एक्झरसाइज अगदी वारंवार रोज करावा असं खूप प्रयत्न केला, कधीही तो पूर्ण झाला नाही.
अच्छा.
आणि गेल्या 2 वर्षात मात्र अगदी मी सिन्सिअरली दर रविवारी तर येतेच, पण घरीही रोज संध्याकाळी 10-15 मिनिटं जरी मला मिळाली तरी मी थोडीफार आसनं स्ट्रेचिंग करते आणि त्याचा मला खूप फायदा झाला आहे. आणि मेनली सगळं हे क्रेडिट स्नेहल आणि सतीशला, कारण त्यांच्यासारखं इन्स्पिरेशन मला वाटतं अजूनपर्यंत कोणीही दिलेलं नव्हतं, म्हणून हे कधी पुरं झालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ब्लड प्रेशरचा थोडा त्रास होता गेली 4 वर्ष आणि मी औषध पण घेत होते त्याच्यासाठी. तर पहिल्या वर्षानंतर माझं मेडिसिन निम्मं झालं.
अच्छा.
आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीपासून एंड ऑफ द इयर मी पूर्ण बंद केलं आणि डॉक्टर पण जरा तसा सरप्राईज आहे, पण पूर्ण मेडिसिन माझं आता बंद आहे ब्लड प्रेशरचं. त्याच्यामुळे आता आणखीनच मला उत्साह वाटतोय सगळं करायला.
बरोबर. बिग अचीवमेंट.
आणि सगळीजण जी इथे भेटतात तो एक छान ग्रुप तयार झाला आहे, त्याच्यामुळे इट बिकम्स अ सोशल इव्हेंट एव्हरी संडे. वी लुक फॉरवर्ड टू इट एव्हरी संडे.
व्हेरी गुड. रसिका, तुम्ही ऐकत होतात निलिमा जोशी यांना, निलिमा जोशी फ्रॉम एडिसन. तर निलिमा, तू आलीस मराठी वैभवच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या रसिकांबरोबर सगळं तुझे अनुभव सांगितलेस, धन्यवाद.
थँक्यू.
रसिका नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये राजू मोहोळकर हे आलेले आहेत. राजू नमस्कार.
हो. थँक्यू. नमस्ते.
तुम्ही मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये जी योगासन आणि प्राणायाम सेशन्स होतात त्या सेशन्सला प्रत्येक रविवारी मी तुम्हाला बघते आहे आणि अगदी पहिल्यापासून, गेले 2 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे उपक्रम, आणि तुम्ही पहिल्या सेशन्सपासून ते आत्तापर्यंत मी तुम्हाला कायम बघते आहे, तर तुम्ही आमच्या श्रोत्यांना तुमचे अनुभव सांगाल.
हो. मी जरी आसनं लहानपणापासून करत आलो तरी प्राणायाम मुख्य करायला लागलो जास्ती इथेच.
अच्छा.
हा. आणि स्नेहल आणि सतीश तामणकरांकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि एवढ्या लांबून ड्राईव्ह करत मंडळी येतात ती हे आम्हाला अगदी जवळ आहे आणि याचा फायदा खूप झालेला आहे. म्हणजे आय कॅन सी माझी लंग कपॅसिटी खूप वाढलेली आहे. आणखी डॉक्टरकडे कधी जावं लागलं नाही. आणि माझे सगळे बाकीचे जे कंडिशन सगळे नॉर्मल आहे, त्यामुळे आय कॅनॉट से की त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झाली, पण माझं ब्लड प्रेशर वगैरे सगळं नॉर्मल आहे पहिल्यापासूनच. या.
आणि सगळ्या क्लासमध्ये तुम्ही एकटे शीर्षासन करणारे आहात नाही का?
हो. आणि सतीश आणि मी दोघं.
या.
आणि आता हल्ली मेघा सुद्धा करते मला वाटतं.
नाही,
मेघा नाही, ती मीना.
मीना करते.
हो हो हो. या. ती मी खूप वेळेला शीर्षासन मी पहिल्यापासून करत आलो. लंडनमध्ये असताना सुद्धा असं होते काही ठिकाणी पार्कमध्ये कोणी विचारलं शीर्षासन तुम्ही कसं करता, तर त्यांना करून दाखवलं, त्यांना आश्चर्य वाटलं की हेड स्टँड म्हणजे काय, त्यांना ते कळलं.
कठीण आहे.
हो. नाही, एकदा तुम्हाला सवय लागली काय ते मनात भीती असते.
बरोबर.
तो बरोबर हाताचा तो ट्रायपॉड करता आलं पाहिजे, म्हणजे मानेवर जास्ती वजन न आलं पाहिजे, नाहीतर मानेवर जरा जर्क बसला तर इट्स डिफिकल्टी आली. हा. म्हणून सुरुवातीला तुम्ही भिंतीपाशी करू शकता.
हा.
किंवा कोणीतरी पाय धरले तरी करू शकता. आता मी मध्यंतरी खूप असे करत नव्हतो. या क्लासला आल्यावर सतीश करायला करतो म्हणाला, म्हणलं मी स करतो म्हणून. आणि मी पाहिलं मी खूप असे नंतर केलं तरी काय अवघड गेलं नाही. या. आता मी दररोज करतो पण.
अच्छा.
हो.
व्हेरी गुड. तर राजू, तुम्ही तुमचे अनुभव इतक्या छानपणे आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवले तर तुमचे मनापासून धन्यवाद.
थँक्यू. आणि आम्ही मराठी विश्वाचे आभार मानतो की हा कार्यक्रम सगळ्यांना उपलब्ध करून दिला आहे आणि सगळेजण फायदा घेत आहेत.
व्हेरी गुड, धन्यवाद.
थँक्यू.
रसिकाओ नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर संध्या पाटील आलेल्या आहेत आणि ऐकूया त्यांचे अनुभव. संध्या.
हॅलो, मी संध्या पाटील. माझी इंटरनल मेडिसिनची प्रॅक्टिस आहे टॉम्स रिव्हरमध्ये आणि आय हॅव अ लॉट ऑफ सिनियर पॉप्युलेशन अँड लॉट ऑफ अडल्ट पॉप्युलेशन अबाव द एज ऑफ 50 आणि आय हॅव अ लॉट ऑफ फेथ इन योगा अँड आय फील इट्स अ कम्प्लीट एक्सरसाइज. तर मी हल्ली सिन्स कमिंग टू मराठी विश्व अँड प्रॅक्टिसिंग योगासना विथ एव्हरीबडी ऑन संडेज आय हॅव इनकॉर्पोरेटेड इन माय प्रॅक्टिस आणि मी बऱ्याचशा माझ्या पेशंट्सना ज्यांना बॅक पेन्स आहेत, एनी काइंड ऑफ जॉईंट पेन्स, आय टीच देम सिम्पल योगा एक्सरसाइजेस इन्क्लुडिंग चेअर योगा and I let them do what is what their body lets them and it has really helped a lot of them and I have also recommended some tapes or go to gym which have yoga asanas.
Achha.
So this has really helped a lot of my patients and I think it's wonderful that apna marathi vishay madhe apla dar sunday la hi exercises hote
manje ek doctor actually prescribing yoga asana ani pranayam he as a medicine which is really really very interesting and very good ani ji aplyakade yogasana ani pranayam je aplyala kititari varshan pasun maiti aahe te ata medicine cha rupani tu actually prescribe karte asa aikun mala mhanje khup chhan vatlo ani sandhya tu tujhe anubhav sagya rasika shrotan barobar share kelyabaddal tujhe manapasun dhanyawad. Thank you.
Most welcome.
नमस्कार सुहास, मराठी वैभवमध्ये तुमचं स्वागत.
नमस्कार.
तुम्ही योगासनं आणि प्राणायामची सेशन्स जी मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये होतात अगदी पहिल्यापासून येत आहे. नाही, पहिल्या सेशनपासून मी तुम्हाला बघते आहे. तर तुम्ही या सेशन्सबद्दल काहीतरी आमच्या श्रोत्यांना आणि रसिकांना माहिती सांगाल.
शुअर. माझं नाव सुहास जोशी आणि मी एडिसनमध्ये राहतो आणि माझ्यापासून हे असोसिएशनची जी बिल्डिंग अगदी 10 ते 15 मैलामध्ये.
अच्छा.
आणि ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे शिकवणारे जे गुरु आहेत स्नेहल आणि सतीश, त्यांचे डेडिकेशन आणि त्यांची जी काही आम्हाला शिकवण्याची पद्धत आहे त्याच्यामुळं मला योगासनामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि योगासन करणं आणि प्राणायाम करणं ह्याचं मला एक व्यसनच लागलेलं
आहे.
गेली 2 वर्ष मी रेग्युलरली एकही दिवस न चुकवता योगासनाला येतो. इतकंच नाही तर मी 1-2 वेळा इंडियामध्ये गेलो तेव्हासुद्धा मी नियमितप्रमाणे प्राणायाम आणि योगासनं, म्हणजे तिथं फक्त मी नमस्कार सूर्यनमस्कार घालायचो ते मी नियमित ठेवलं. त्यामुळे मुख्य म्हणजे माझ्या एनर्जीमध्ये खूप फरक पडला. म्हणजे मी नुसते नमस्कार करून जरी कामाला गेलो प्राणायाम करून तर सबंध दिवस माझा एनर्जेटिक राहतो. त्यामुळे याचा मला खूप उपयोग झाला. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मला पुन्हा आवर्जून सांगावंसं वाटतं की आमचे जे शिकवणारे जे शिक्षक आहेत स्नेहल आणि सतीश, ते दोघंही अत्यंत डेडिकेटेड असल्यामुळं ऑटोमॅटिकली आमच्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि असं वाटतं की आता रविवार कधी येतोय आणि योगासनाला कधी जातो.
बरोबर.
असं माझ्या मनाची ठेवण झालेली आहे.
बरोबर बरोबर. छान, तुम्ही छान प्रतिक्रिया दिली. मराठी वैभवच्या रसिकांना आणि श्रोत्यांना तुम्ही उद्युक्त केलाय तुमचे अनुभव सांगून, तर धन्यवाद.
थँक्यू.
नमस्कार, माझं नाव वैशाली तामनकर. मी हॅझलेट न्यूजर्सीमध्ये राहते आणि आम्ही इथे योगासनाच्या क्लासला गेले 5-6 महिने मी येते आहे आणि मला स्वतःच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जास्ती फरक वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला व्यायामाबद्दल जो थोडीशी भीती होती ती आता निघून गेली. थँक्यू.
नमस्कार मंडळी, माझं नाव वर्षा लोखंडे. मी एडिसन न्यूजर्सीमध्ये राहते. आज मी तुम्हाला योगासनाचा मला काय लाभ झाला ते सांगणार आहे. कॉलेजमध्ये असताना मी योगासनं शिकली, बरेच दिवस नियमित योगासनाचा सराव केला, पण हळूहळू कालांतरानं त्यात खंड पडायला लागला, आयुष्य बिझी व्हायला लागलं. शरीर तक्रार करत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही, नाही का? तसंच झालं. मध्यंतरी भयंकर पाठदुखी सुरू झाली. ऑफिसमध्ये दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसून पाठीवर ताण पडायला लागला. मग काय, डॉक्टर, कायरोप्रॅक्टर, फिजिकल थेरपी, मसाज, हॉट पॅक, पेन क्युलर, सगळं काही एकदम सुरू झालं. असे बरेच दिवस गेलेत पण पाठदुखी काही जाईना. मग मनात विचार आला, आपल्याला योगासना तर येतात, एवढं सगळं केलं तर योगासनही करून बघावे. मग मी सुट्टीच्या दिवशी दर शनिवार रविवारी तासभर योगासनं करायला लागली. मर्कटासन, भुजंगासन, अर्धचंद्रासन, शल्भासन, हलासन या आसनांचा फार उपयोग झाला. हळूहळू पाठदुखी कमी व्हायला लागली. मग योगासनासोबत थोडा वेळ प्राणायामसुद्धा सुरुवात केली. प्राणायामने मन शांत व्हायला लागलं. सायंटिफिक भाषेत सांगायचं तर प्राणायाम म्हणजे लाँग अँड डीप ब्रीदिंग प्रोड्युसेस अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन नर्व्स विच क्युअर स्ट्रेस अँड डिप्रेशन. माझ्या भाषेत योगासन मीन्स हॅपी फॉर नो रिझन. आणि आता मी नुकतंच मराठी कम्युनिटी सेंटरमध्ये सगळ्यांसोबत दर रविवारी योगासनं करायला यायला लागली. इथले योगगुरु स्नेहल आणि सतीश तामणकर यांचा प्रचंड उत्साह आणि डेडिकेशन पाहून आता पुन्हा मला नव्यानं कंटिन्युअस योगासनं करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू.
नमस्कार विकास.
नमस्कार.
मराठी वैभवमध्ये तुमचं स्वागत.
धन्यवाद.
लसिका, आपण ऐकत आहोत विकास बावधनकर यांना. विकास, तुम्ही मराठी विश्व कम्युनिटी सेंटरमध्ये जी प्राणायाम आणि योगासनं याचे सेशन्स होतात तर ती तुम्ही आवर्जून तुम्ही ती अटेंड करता, तुम्ही येता, तर तुमचे अनुभव सांगाल आमच्या रसिक श्रोत्यांना.
हो नक्कीच, मला ह्या योगा क्लासचा इतका फायदा झालेला आहे की माझ्या स्वतःच्या प्रकृतीवर तर चांगला परिणाम झालाच पण माझ्या वैवाहिक जीवनावर देखील त्याचा चांगला परिणाम झाला आहे. त्याचं असं की पूर्वी मी खूप घोरत असे, त्यामुळे आणि हल्ली बघतो तर माझ्या मिसेसची तक्रार असते की मला झोप लागत नाही. मला समजेना की असं का होतंय, कारण पूर्वी मी खूप घोरायचो तर त्या घोरण्याच्या तालावर बहुतेक तिला चांगली झोप लागत असावी. पण हल्ली हे घोरणं कमी झाल्यामुळे ते तिला थोडंसं वेगळं वाटतं. पण मला ह्या क्लासमध्ये आल्यापासून एक नक्कीच जाणवलं की माझं घोरणं कमी झालं. तर मला असं वाटतं की बाकीच्या लोकांनी सुद्धा ह्याचा जर फायदा घेतला तर त्यांना असलेले थोडेफार छोटे मोठे काही विकार असतात ते कदाचित योगामधून नक्कीच त्याचं निराकरण होऊ शकेल. तर आणि हे तामणकर दाम्पत्य जे आहे ते खरोखरच अगदी वसा घेतल्यासारखं नियमितपणे दर रविवारी सकाळी न चुकता 9 वाजता येणार, नियमितपणे लोकांना ईमेल पाठवून वेगवेगळ्या कार्यक्रमांची नेहमीच माहिती देत असतात. तर एक त्यांनी जो वसा घेतला आहे त्याचा आपण न्यू जर्सी सारख्या ठिकाणी हे जे कार्यक्रम त्यांनी चालू केले त्याचा नक्कीच फायदा घ्यावा असं मला मनापासून वाटतं. तर तामणकर दाम्पत्यांना माझं मनापासून आभार. माझे मनापासून आभार.
विकास, तुम्ही छान अभिप्राय दिलात आणि तुमचे अनुभव सगळ्या रसिक श्रोत्यांबरोबर तुम्ही सांगितले तर तुमचे मनापासून धन्यवाद.
धन्यवाद.